सगळ्यांनी मराठीचा बघा म्हणतो मला कवल्याचा लावण्याचा गळा येतो का
म्हणती गेला कुण्या गावान गोऱ्याचा नाही मला नाही मला गोऱ्याचा नाही मला बाई यानेच वाईत काय मग मंग याच्या संगतीला देव मारवती गेला मग गेला देव मारवती गेला बाई
इठल इठल चंद माझ्या जीवाला जीवाला चंद माझ्या जीवाला बाई एकदा जायचं पांडुरंगाच्या गावाला गावाला पांडुरंगाच्या गावाला बाई इठलाच पायी माझ्या जीवित भोपळ भोपळ माझ्या जीवित भोपळ हात सोडून मोकळ मोकळ हात सोडून मोकळ बाई गईठा बाई घरी माझ्या बसयाला बसयाला घरी माझ्या बसयाला बाई चंदनाचा पाठ पोती देते वाचयाला वाचयाला पोती देते वाचयाला बाई गईठल पाहुणा माझ्या दुबळीच्या घरी याच्या घरी माझ्या दुबळीच्या घरी बाई सडीचे तांदूळ दोरी आण्या बरोबरी बरोबरी दोन्ही आण्या बरोबरी बाई पंढरपुरात कशी याची घेऊ देऊ घेऊ देऊ कशी याची घेऊ देऊ बाई
प्यायला का काय ना नामदेव असले दिवस
गजनी चरिंड पियाल नाम देऊ नाम देऊ पियाल नाम देऊ बाई नाम देऊ पियाल नाम देऊ बाई पंढरपुरात भुका पयाच्या पायली पायली भुका पयाच्या पायली बाई देवा इठला नाही दारण पायली पायली नाही दारण पायली बाई पंढरपुरात पैशाच्या माळा नऊ माळा नऊ पैशाच्या माळा नऊ बाई पुराणार माझ्या हात इठला खाली लहू खाली लहू इठला खाली लहू बाई इठल ग माझा पिता रखमीन माझी माता माझी माता रखमीन माझी माता बाई नाही सिन आला दोही वर वया गाता वया गाता दोही वर वया गाता बाई इठल ग माझा बाप रखमीन माझी आई माझी आई रखमीन माझी आई बाई मोठी चोळी घेती संग कुंडली कधी येत बाई देत संग कुंडली कधी येत बाई
इथल सका होतो मला माहेरला नेत मोठी चोळी घेत संग कुंडली कधी येत
इथल ग माझा पिता माझी माता माझी माता रखमीना माझी माता सीताबाई बोले वनवशा माझ्या दिवा माझ्या दिवा वनवशा माझ्या दिवाई झाली बारा वळस नाही वतरला दिवा
वन फळ नको खाऊ सीताबाई
सीताबाई नको खाऊ सीताबाई बाई
मंगल उत्या कुसन उंद्यावती न सिपाई
सिपाई
उंद्यावती न सिपाई बाई आता बन देण्यात राहिलं नाही आता लई दिवस झालं दळणं म्हणणं आता आठवड पतुंड झाली आता लक्षच नाही
सीताला नाव द्यायला गेलं होत कोण 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 कोण
गेलं होत कोण कोण बाई
राम लक्ष्मण मारवती तिघ जण तिघ जण मारवती तिघ जण बाई सीताला नाव द्यायला सीताला नाव द्यायला सुर्वे तळी केली मान केली मान सुर्वे तळी केली मान बाई वद लक्ष्मणा तुला के गईची आन इची आन तुला के गईची आन बाई सीता चाले वाट लक्ष्मण याची काट याची काट लक्ष्मण याची काट बाई
काला खोलते
सीताबाई बोल आसारीर नाही कुठ नाही कुठ आसारीर नाही कुठ बाई
बोलू नका फक्त ओव्या म्हणत चला मध्ये तरी काही बोलू नका शब्द
होते ना तुमचं होते ना मम्मी नंतर म्हणते नाही करे
नाही बोल ना
होते एवढे काय घाई का हो
सोनाबाई काशीनाथ पवार
त्यांच्या सारखं मला गळा खावा यायचं एवढं
तुम्ही दुसरं
मग तेच पण तुमचं तर म्हणा
तुम्ही दोघी जण म्हणा
म्हणलं माझं नाव माझं नाव यमुनाचे माझे पवार
बरोबर आहे बाई
सोनबाईला काय
म्हणला का तुम्ही
बोला बोल
पंढरपुरात बाई पंढरपुरात दुकान कलवा तुम्ही दुकान कलवा बाई देवा इठलचा लारताचा येलवा येलवा लारताचा येलवा बाई
तिकडेच मराठी तर आवडली तिला मला नाही
तशी कशी मला
पंढरीला जाया गणवत माझं मन माझं मन पण
माझं मन बाई
पंढरीला जाया आंदा नव्हतं माझं मन माझं मन आंदा नव्हतं माझं मन बाई देव विठ्ठलानं चिठ्ठ्या पाठविल्या दोन बाई दोन चिठ्ठ्या पाठविल्या दोन बाई पंढरीला जाव जाव वरल्या माळानं माळानं जाव वरल्या माळानं बाई समंद घेतली पाच रसाच्या बाळानं बाळानं पाच रसाच्या बाळानं बाई
पंढरीला जाय माझी कालची तयारी म्हण नाही तुला गुरवाळी गोड चालत पंढरीला जाया माझी कालची तयारी
तयारी माझी कालची तयारी बाई इटल मुराळी चरत नयारी नयारी गोड चरत नयारी बाई आळंदी करून मला देऊला जायाच जायाच मला देऊला जायाच बाई ज्ञानोबा रायाच मला ललित पायाच पायाच मला ललित पायाच बाई आळंदीचा मासा देऊला न गेला कसा गेला कसा देऊला न गेला कसा देवा तू काही रामाचा साधूचा ना नेमत असा नेमत असा साधूचा ना नेमत असा बाई
आता मना गड्या जोडी जोडीच म्हणजे